बड़े,
große,
ट्रेन,
Zug,
की,
von,
यात्रा,
Reise,
एक,
ein,
छोटा,
kleiner,
लड़का,
junge,
से,
mit,
अपनी,
seiner,
दादी,
Großmutter,
के,
zu,
पास,
bei,
जाता,
fährt,
है,
ist,
पर,
auf,
वह,
er,
विभिन्न,
verschiedene,
परिवहन,
Verkehrsmittel,
के,
von,
साधनों,
mitteln,
को,
zu,
जानता,
kennen,
वह,
er,
एक,
ein,
बस,
bus,
देखता,
sieht,
नीली,
blau,
फिर,
dann,
विमान,
Flugzeug,
तेज,
schnell,
आखिर,
schließlich,
में,
in,
साइकिल,
Fahrrad,
हरी,
grün,
को,
die,
पसंद,
liebt,
करता,
macht,
उसके,
er,
पास,
hat,
कई,
viele,
यादें,
Erinnerungen,
है,
sind,
इंद्रधनुष,
Regenbogen,
और,
und,
आकार,
Formen,
एक,
ein,
लड़की,
Mädchen,
के,
des,
रंग,
Farben,
विभिन्न,
verschiedene,
आकारों,
Formen,
को,
zu,
खोजती,
entdeckt,
है,
ist,
आज,
heute,
वह,
sie,
पाक,
Park,
में,
im,
खेल,
spielen,
रही,
macht,
वह,
sie,
एक,
einen,
बड़ा,
großen,
लाल,
roten,
गेंद,
Ball,
देखती,
sieht,
ढलान,
hang,
से,
hinunter,
नीचे,
nach unten,
लुढ़कती,
rollt,
के,
hinter,
पीछे,
hinter,
दौड़ती,
läuft,
बादल,
Wolken,
भी,
auch,
आसमान,
Himmel,
में,
am,
है,
sind,
बारिश,
Regen,
के,
nach,
बाद,
dem,
प्रकट,
erscheint,
होता,
ist,
रंग बिरंगे,
bunt,
सुंदर,
schon,
घास,
Gras,
पर,
auf,
हंसती,
lacht,
नाचती,
tanzt,
बहुत,
viel,
मजा,
Spaß,
कर,
hat,
बाजार,
Markt,
के,
des,
रंग,
Farben,
एक,
ein,
लड़का,
junge,
अपने,
sein,
रेत,
Sand,
के,
mit,
दोस्त,
Freund,
साथ,
sein,
एक,
einen,
जाता,
besucht,
वे,
sie,
फलों,
Früchte,
के,
der,
और,
und,
सब्जियों,
Gemüse,
के,
von,
आकार,
Formen,
को,
zu,
जानने,
kennen,
के,
zu,
लिए,
zum,
सीखते,
lernen,
दोनों,
beiden,
दोस्त,
Freunde,
ताजे,
frischen,
उत्पादों,
Produkte,
को,
sich,
देखते,
ansehen,
सेब,
Äpfel,
संतरे,
Orangen,
केले,
Bananen,
देखते,
sehen,
एक,
ein,
सब्जी,
Gemüse,
का,
Gericht,
व्यंजन,
Gericht,
बनाने,
zu kreieren,
का,
zu,
फैसला,
entscheiden,
करते,
machen,
विभिन्न,
verschiedene,
सब्जियां,
Gemüse,
फल,
Obst,
इकट्ठा,
sammeln,
सूरज,
Sonne,
की,
des,
रोशनी,
Licht,
में,
im,
चमकते,
leuchten,
अंत,
endlich,
में,
sie,
वे,
sie,
स्वादिष्ट,
leckeres,
बनाते,
kreieren,
खाने,
essen,
में,
in,
सांस्कृतिक,
kulturelle,
मतभेद,
Unterschiede,
विभिन्न,
verschiedenen,
देशों,
Ländern,
के,
aus,
युवा,
junger,
वयस्कों,
erwachsener,
का,
von,
एक,
eine,
समूह,
Gruppe,
साथ,
zusammen,
खाने,
essen,
जाता,
geht,
है,
ist,
वे,
sie,
अपने,
ihren,
खाने,
es Gewohnheiten,
की,
in,
आदतों,
Gewohnheiten,
मतभेदों,
unterschieden,
पर,
über,
चर्चा,
diskutieren,
करते,
machen,
है,
sind,
एक दूसरे
einander
के
des
व्यंजनों
speisen
बारे
über
में
sein
और
und
अधिक
mehr
सीखते
lernen
एक
ein
जापानी
japanischer
प्रतिभागी
teilnehmer
sushi
लाता
bringt
है mit
भारतीय
indischer
curry
curry
naan व्यंजनों
gerichte
का
der
स्वाद
geschmack
लेता
probieren
के
von
से
von
सुखद
angenehm
आश्चर्यचकित
überrascht
होते
sind
संयोजन
kombination
अद्वितीय
außergewöhnlich
पाते
finden
मेरे
mein
पसंदीदा
lieblings
स्थान
ort
शहर
stadt
एक
eine
महिला
frau
अपने
ihren
का
von
वर्णन
beschreibt
करती
macht
है
ist
प्रसिद्ध
berühmt
कैफे
café
पुरानी
alte
पुस्तकालय
bibliothek
और
und
सुंदर
schönen
पार्क
park
जहां
wo
वह
sie
अक्सर
oft
अपना
ihre
समय
zeit
बिताती
verbringt
नए
neue
लोगों
leute
से
von
मिलती
trifft
है
ist
गौरमेट
gourmet
रसोई
küche
के
der
रहस्य
geheimnisse
एक
ein
अनुभवी
erfahrener
शेफ
koch
खाना
essen
पकाने
kochen
की
des
कला
kunst
समझाता
erklärt
है
ist
वह
er
केवल
nicht nur
विभिन्न
verschiedene
खाद्य
lebensmittel
पदार्थों
und
और
deren
deren
herkunft
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 पर
über
चर्चा
diskussion
करता
führt
है
versteht
बल्कि
sondern
स्वाद
geschmack
संयोजनों
kombinationen
और
und
पाक
kulinarisch
परंपराओं
traditionen
के
von
महत्व
bedeutung
भी
auch
है
ist
खाना
kochen
के
zum
प्रति
zur
प्रेम
liebe
सिर्फ
nur
एक
ein
शिल्प
handwerk
नहीं
nicht
यह
es
एक
eine
ऐसी
solche
भावना
leidenschaft
है
die
जो
die
दिल
herz
को
füllt
भर
füllt
देती
gibt
रचनात्मकता
kreativität
हर
jedem
महान
großartig
व्यंजन
gericht
के
hinter
पीछे
hinter
का
das
रहस्य
geheimnis
सर्वश्रेष्ठ
besten
शेफ
köche
वे
die
है
sind
प्रयोग
experiment
करने
anfängen
में
in
हिचकिचाते
zögert
है
sind
प्रत्येक
jede
सामग्री
zutat
अपनी
eigene
अलग
eigene
कहानी
geschichte
सुनाती
erzählt
कुकिंग
kochkunst
के
verlangt
लिए
erfordert
धैर्य
geduld
समर्पण
hingabe
की
von
आवश्यकता
notwendigkeit
होकते
ist
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.